आपण कॉल केलेला आहे ती सध्या इतर कोणाशी बोलत आहे. आपण प्रतीक्षा करू शकता किंवा नंतर पुन्हा प्रयत्न करू शकता. आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वो अभी दूसरे कॉल पर व्यस्त है. कृपया प्रतीक्षा करें या कुछ समय पश्चात प्रयास करें. द पर्सन यू हैव कॉल्ड.
हेलो
डॉक्टर, दिस इज सानिया. गुड मॉर्निंग डॉक्टर, दिस इज सानिया. गुड मॉर्निंग डॉक्टर, दिस इज सानिया.